मॉप वर्षाच्या आधी देवानं आभाळ व पृथ्वी बनवली, आपल्या स्वतःच्या मनापासून सगळे जग बनवले. तो बोलला, उजड हो, तर उजड आला. नदी, डोंगर, दर्या आणि सुखी जमीन झाली. तसा सूर्य, चंद्रोम, चांदण्या, सगळी रानातली गवत, झाडं, पशु, पांखरे, जनावरे ही सगळी देवाच्या म्हणण्यान उपजले. अर्थात आम्हालासुद्धा त्यानंच बनवले. पहिला त्याने मातीपासून एक मनुष्याचं रूप घडवलं, त्याच्या नाकात हवा फुंकली आणि मग तो माणूस जिवंत झाला. त्याला जाम झोप लागली, तवा त्याची एक कणनी देवानं काढून घेतली. मग तिच्यापासून एक बाई बनवली व ती त्या माणसास बायको म्हणून दिली. त्या माणसाला देवानं आदाम नाव ठेवलं व बाईला नाव हवा म्हणले. त्यासनी यदेन नावाच्या फलाफुलांच्या भरलेल्या बागामध्ये देवानं राखण करण्यास ठेवलं आणि देवानं त्यांना प्रतिज्ञा घातली की बागेमधल्या सगळ्या झाडांची फलं खा, पण मधोमध झाड आहे त्या झाडाचे फल खाऊ नको. पण एक दिवस भूत सापाचं रूप घेऊन आला आणि त्या बाईला बोलला की मधी झाड आहे त्या झाडाचं फल लय गोड आहे व ते तुम्ही खाल्ले तर देवासारखे बनाल. हवेला आशा लागली, तिने अर्धा फल खाल्ला आणि आदामालासुद्धा खायला दिलं. त्याने खाल्ले. मग त्यांनी बागामध्ये देवाचा आवाज ऐकू आला. मग ती दोघेजण भियालीत, तेव्हा ती दोघेजण दडून बसली. देवानं बाईला शराप दिला, तू माझा शब्द मोडलास तेव्हा तू जेव्हा मुलाला जन्म देशील तेव्हा तुला लई त्रास होईल व तू नवऱ्याच्या कायद्यात राहशील. आदामाला शराप दिला, तू जन्मभर मेहनत करून जमिनीचा पीक खाशील, ती तुला काटे कुचले देईल, तू स्वतः कष्टाच्या घामाने भाकरी मिळून खाशील आणि त्याच मातीत तू जाशील. ज्या मातीपासून तुला मी घडवले तिथंच तू जाशील, कारण तू माझा शब्द मोडलास. मग देवानं त्याची एदेन बागातना बाहेर काढले. मग ते लई लांब गेले. माझ्या मैत्रांनो, आम्ही आदाम हवासारखंच आहे, आपण पण देवाचा शब्द मोडतो. देवाला खराब वाटणाऱ्या वाईट गोष्टी आपण करतो, आपण बी गुन्हेगार ठरतो, पण देव आपल्यावर मया करतो. म्हणून देवान येशू ख्रिस्त या दुनियेत राहण्यासाठी घालवलाय. आपण देवाकडं वळावे म्हणून त्याच्यापासून वाट दावली. येशून आपुला गुन्हा त्याने आपल्यावर घेतला, तो मेला पण पुन्हा जीवन झाला, कारण जो आपुल्याला होणारा दंड त्यानं स्वतः घेतला म्हणून तो दंड आपुल्याला भोगावा लागणार नाही. जर आपण त्याच्यावर भरोसा ठेवतो तेव्हा देव आपला सांभाळ करतो. तुम्ही देवाशी बोलू शकाल, येशूला आपल्याला मदत करायसाठी पाठवला म्हणून त्याचे नामाची भक्ती करा, त्यावर भरोसा ठेवा आणि त्याचा हुकूम पाळा.